केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामीस्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् हरी हरी आज आपला अनुषंगिक साधनेचा दिवस आहे. आपण नामस्मरण करणार आहोत. पवित्र श्रावण महिना चाललेला आहे. आपल्या संप्रदायाचे आदि गुरु आदिनाथ त्यांचं नाम आपण घेणार आहोत. ओम नमः शिवाय हे नाम आपण घेणार आहोत. आपण नाम कसं घेणार आहोत ते मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला एक पाच नाम मी एकटा घेईन. आपण माझ्या बरोबर मनानी त्या नामस्मरणामध्ये सहभागी व्हाल. पाच नाम मी एकटा घेणार आहे. त्या नामांमध्ये आपण अतिशय सजगतेने एकूण समग्रपणाने असे ती नाम ऐकाल आणि त्या नामांवर एकत्र व्हाल. त्याच्यानंतर मग साधारणपणे 15 मिनिटं मी नाम सांगेन आणि माझ्या पाठोपाठ तुम्ही नाम घ्याल. दोन नामांमध्ये म्हणजे मी सांगितल्यानंतर तुम्ही नाम घ्याल आणि नंतर मी जेव्हा नाम सांगेन त्याच्यामध्ये किंचित अंतर असेल. त्यावेळेला तुम्ही त्या अंतराच्या वेळेला तुम्ही अतिशय सजगतेने नामाची प्रतीक्षा कराल. विचारांना थांबवलेला असेल. आणि मग मी नाम सांगेन ते नाम अतिशय लक्षपूर्वक तुम्ही ऐकाल आणि त्याच्या पाठोपाठ तुम्ही नाम घ्याल. या थांबण्याच्या वेळेला अतिशय निर्विचार आणि ध्वनी कुठलाही ध्वनी नसलेली अशी एक पोकळी तुम्ही अनुभवाल. इथपर्यंत आपण कोणतीही मूर्ती शिवलिंग यापैकी काहीही डोळ्यासमोर आणणार नाही आहोत. त्याच्या पुढची 15 मिनिट आपण एकत्रित नाम घेणार आहोत. त्यावेळेला मात्र तुम्ही आणि मी सर्वजण आपल्या हृदयाच्या ठिकाणी एक सनातन खूप पुरातन असं शिव मंदिर, अतिशय गूढ रम्य असं एक शिव मंदिर आणि त्या शिव मंदिरामध्ये भगवान शिवांच्या पिंडीवर अभिषेक चाललेला आहे अशा पद्धतीने भावना करून आपण सर्वजण एकत्रित नाम घेणार आहोत. अर्थात याही वेळेला नामाच्या मध्ये थोडस थांबण आहेच. ते जे थांबण आहे ते माझ्या बरोबर तुम्ही सुरुवात कराल, त्यामुळे मी थांबेन तेव्हा तुम्ही आपोआप थांबलेलेच असाल. नाम घेताना ध्वनी समवेत आपण जणू प्रवास करतो आहोत आणि ध्वनी पुढे हळूहळू सूक्ष्म होत त्याचा लय होईल, तो विलीन होईल. त्याचं हे विलीन होणं आणि निर्विचार पोकळी ही अतिशय सावधपणाने सजगतेने आपण अनुभवणार आहोत. साधारण 15 मिनिट असं नाम झाल्यानंतर मी प्रारंभी म्हटलं तर तसं परत एकदाच ओंकार ओम नमः शिवाय म्हणेन आणि तुम्ही आपल्या हृदय भूमीमध्ये असलेल्या जुनाट गूढ रम्य शिवालयामध्ये चाललेला जो अभिषेक आहे तो अभिषेक आणि नाम याच्या बरोबर स्वतःला पूर्ण विसरून गेलेले असाल. नंतर या नामामधलं अंतर मी वाढवत नाही आणि आपोआपच या जगामधल्या अंतराच्या काळामध्ये जो अवकाश असेल त्याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःला विसरून आणि शिवलिंगालाही विसरून ध्यानामध्येच असू. शेवटी साधारण 5-7 मिनिट नाम नसेलच, केवळ ध्यानाला आपण बसलेले असू. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं आपण काय करणार आहोत. आपण डोळे मिटून सरळ शांत ताठ बसलेले आहोत. मी एकटा नाम म्हणेन आणि तुम्ही ते नाम अतिशय समग्रपणाने सजगतेने मनात कुठलाही विचार उठू न देता केवळ ऐकत असाल. केवळ तुमचे श्रवण आहेत आणि नाम आहे. ओम नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। आता मी सांगेन आणि माझ्या पाठोपाठ आपण नाम घेणार आहोत। आता आपलं श्रवणेंद्रिय सजग असेल आणि नाम घेत असताना आपली वाणी अतिशय सजग असेल, मन आपल्या श्रवणेंद्रियामध्ये असेल, नाम घेताना वाणीमध्ये असेल आणि तुमचं नाम घेऊन झाल्यानंतर मी किंचित काळ नाम न सांगता नुसता थांबणार आहे, तेव्हा तुमचं मन निर्विचार पोकळीमध्ये असेल। नामाच्या आरंभापूर्वी तुम्ही इतके सावध असाल की जणू त्याच्यावर तुमचं सगळं जीवन अवलंबून आहे, विचाराला थांबवलेलं असेल। मी नाम सांगतो, माझ्या पाठोपाठ सर्वजण नाम घेणार आहेत। ओ नमः शिवाय। नमः नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। नाम ऐकताना अति सजगतेनी अति सावधपणाने तुम्ही श्रवणेंद्रियापाशी असाल। नाम घेताना तुम्ही तुमच्या वाणीच्या ठिकाणी असाल। आणि नाम नसलेल्या अशा वेळेमध्ये तुम्ही निर्विचारितेमध्ये असाल, अतिशय सजगतेने। नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। आपल्या हृदय भूमीकडे लक्ष द्या. या हृदय भूमीच्या ठिकाणी एका जंगलासारख्या भागामध्ये एक अतिशय पुरातन प्राचीन परंपरा असणारं छोटंसं शिव मंदिर त्या निगूढ शिवालयाच्या पायऱ्या चढून तुम्ही त्याच्या छोट्याशा सभा मंडपापर्यंत आत जाता आणि अतिशय छोटा सभा मंडप ओलांडून पुढे गेल्यानंतर खूप अरुंद आणि कमी उंचीच्या अशा दारातून तुम्ही आत जाता आणि चार पाच पायऱ्या उतरल्यानंतर भगवान शंकरांची एक पिंड तुम्हाला तिथं आढळते. कोनाड्यामध्ये समई लावलेली आहे. बाजूला ठेवलेल्या भल्या मोठ्या पाटावर तुम्ही बसलेले आहात. सर्वत्र एक प्रकारे तेलाचा जुनेपणाचा असा गंध आहे. एकूणच अतिशय पवित्र गूढ रम्य असं हे शिवालय आहे. समोर अभिषेक पात्र आहे आणि भगवान शंकरांवर अभिषेकाची अविरत धारा पिंडीवर बेल वाहिलेला आहे. त्या धारेकडे एकटक तुम्ही पाहत आहात. तुमच्या हृदयभूमीमध्ये अशा रीतीने शिवालयामध्ये अभिषेकाच्या धारेकडे एकटक पाहत असताना आपोआप तुम्ही डोळे मिटून घेता. आपण सर्वजण बरोबर नाम घेणार आहोत. हृदय भूमीमध्ये असलेल्या शिवालयात तुम्ही आहात एकटे. माझ्या बरोबर नाम घ्यायला सुरुवात कराल, माझ्या बरोबर थांबाल, मी परत नाम घेईन तेव्हा तुम्ही नामाला सुरुवात कराल. नाम घेत असताना ध्वनी समवेत पुढे जाल, ध्वनी थांबेल, सूक्ष्म होईल, शेवटपर्यंत ध्वनी बरोबर असाल. सजग सावध ध्वनीची दोन्ही टोकं पाहाल, नामाची सुरुवात आणि नामाचा शेवट. आणि मग नंतर किंचित काळ नाम नसेल तेव्हा स्वरूपस्थ असाल हृदय भूमीमध्ये भगवान शंकरांच्या समोर. डोळे मिटलेल्या स्थितीत नाम चालू आहे. माझ्याबरोबर नाम घ्याल. ओ नमः शिवाय. सुरुवातीपासून तो शेवटचा ध्वनी मंद होऊन संपेपर्यंतचा प्रवास पाहत आहात, स्तब्ध होत आहात. नमः शिवाय। नमः 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 शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। तुम्ही निगूढ शिवालयात आहात. अरुंद छोट्याशा अशा शिव मंदिरामध्ये एका मोठ्या पाटावर एकटेच बसलेले आहात. कोणाड्यात समाई आहे. शिवलिंगावर बेल वाहिलेले आहेत आणि अभिषेक चाललेला आहे. अशा वातावरणामध्ये सहजच डोळे मिटून बसलेले आहात. आणि नाम घेत आहात. नामाच्या आरंभापासून ते मध्य आणि अंतापर्यंत सातत्याने ध्वनी बरोबरच आहात, नामाबरोबरच आहात. आणि नाम झाल्यानंतर पुढचं नाम सुरू करेपर्यंत स्वरूपस्थ आहात, निर्विचार. माझ्याबरोबर नाम घेत आहात. नमः शिवाय. नमः शिवाय. नाम नसलेल्या वेळेमध्ये स्वरूपस्थ आहात, आत स्वतःच्या अंतर्यामी. हृदयाच्याही हृदयात चित्ताच्याही चित्तामध्ये नयनाच्याही नयनात श्रवणाच्याही श्रवणात खोल आत. ज्या ठिकाणी सच्चिदानंद अस्तित्वगत तुम्ही आहात तिथ आता मी एकटा नाम घेईन, पण तुम्ही अस्तित्वगत अशा स्वरूप स्थितीमध्येच असाल. त्या नामाने तुम्हाला मदत होईल, पण तुम्ही बाहेर अजिबात येणार नाही. नमः 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 शिवाय। इतक्या खोल केवळ स्वतः मध्ये असताना कित्येकांची देहाची व्यर्थ भावना निघून गेलेली असेल। नमः नमः केवळ आत्मभावनेमध्ये तुम्ही आहात, त्याचं स्थान नाही दाखवता येणार, कारण आता देहाची भावनाच नाही, आता हृदयभूमीही नाही आणि चिदाकाशही नाही। नमः आदिनाथ आदि गुरु शंकरांच्या शिव स्वरूपाशी समरस झालेले आपण आपल्या हृदयभूमीमध्ये परत एकदा ते निगूढ शिवालय गाभारा शंकराची पिंडी अभिषेक पात्र अभिषेक समयी आपण बसलेले सगळं आठवतो आहोत. तसंच गुडघे टेकून बसत आपण भगवान शंकरांना नमस्कार करतो आहोत आणि खालून भुयारातून पाताळातून पायऱ्या चढून त्या अरुंद आणि कमी उंचीच्या दारातून बाहेर त्या छोट्याशा सभा मंडपात येतो आहोत. सर्वत्र शिवस्वरूप परमात्मा आपल्या सकट अशी भावना त्या निगूढ शिवालयातून बाहेर पडतो आहोत आणि ते घनदाट जंगल तेही ओलांडून जिथं बसून कल्पना केलेली होती त्या गणेशपुरम मध्ये आपण वस्तुत बसलेले आहोत. आपल्या अवतीभोवतीचा परिसर ही आपल्याला जाणवतो आहे. मोठ्या शांत तृप्त भावानी आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत आपण आपल्या चेहऱ्यावरून डोळ्यावरून हात फिरवतो आहोत. हरी हरी आणि हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही. हरी 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 अशा रीतीने परम पवित्र असं नाम आणि त्या नामातून आपण परमात्म्याच्या निज निकट एवढंच नव्हे तर परमात्म स्वरूपाशी समरस एकरूप असे होऊन गेलो ही स्वामीजींची कृपा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज.